चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर कामगारांचे पगार 11 महिन्यांपासून थकले। जयपूर येथील नादेही साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 11 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे। कारखान्यांच्या प्रशासनानं दिलेल्या खोट्या आश्वासनांचा कंटाळा आला असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून आंदोलन केलं। कारखान्यांच्या सरव्यवस्थापनाशी चर्चेची मागणी कर्मचाऱ्यांनी कायम ठेवत संतप्त कर्मचाऱ्यांनी सरव्यवस्थापकांना घेराव घातला। गेल्या 11 महिन्यांपासून या कष्टकऱ्यांना पगार मिळालेला नाही। कारखान्याकडे अनेक कर्मचारी हंगामी म्हणून कार्यरत आहेत। पगार मिळाला नसल्यानं कामगारांची आर्थिक कोंडी झाली आहे। दररोजच्या जगण्यासाठीही कामगारांना झगडावं लागत आहे। कारखान्याच्या प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आपल्या मागण्या मांडल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पगार न मिळाल्यानं संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकून कारखान्याच्या सरव्यवस्थापकांना घेराव घातला। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित राहिलेले वेतन देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। वाढता गोंधळ पाहून कारखाना प्रशासनानं पोलिसांना बोलवलं। गोंधळाची माहिती मिळाल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी आदेश चौहान हेही घटनास्थळी आले। कारखाना प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर एक महिन्यात पगार देण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर बहिष्कार मागं घेण्यात आला।